गुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। श्रीकृष्णचैतन्यप्रभुनित्यानन्द श्रीअद्वैतगदाधर श्रीवासदिगौरभक्तवृन्द। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री जगन्नाथ श्री बलदेव श्री सुभद्रा माई की जय। आज आपण या ठिकाणी श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांच्या रथयात्रेकरता एकत्र आलेले आहोत। रथयात्रा महोत्सव हे वर्ष जे आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण वर्ष आहे। अरे बोल जरा, बसा ना खाली, काय प्रॉब्लेम आहे, बसा इकडे। ह्या वर्षी जगन्नाथपुरी ज्या ठिकाणी जगन्नाथ भगवंत निवास करतात त्यांचं धाम आहे जगन्नाथपुरी, या वर्षी आषाढ अधिक महिना आला होता, माहिती आहे ना सगळ्यांना। ज्या वर्षी आषाढ अधिक महिना येतो त्या दिवशी त्या वर्षी जगन्नाथ भगवंत आपलं शरीर बदली करतात। हे जगन्नाथांचं एक वैशिष्ट्य आहे की जगामध्ये कुठचेही विग्रह भगवंताचे जे आपल्याला माहिती आहेत, निरनिराळ्या ठिकाणी भगवंताचे विग्रह विराजमान, म्हणजे पांडुरंग पंढरपुरात विराजमान आहेत। तसेच सगळ्या जगामध्ये ऐतिहासिक मंदिरं आहेत भारतामध्ये खास करून, पण कुठच्याही मंदिरातील मूर्ती आपलं विग्रह आपलं जे मूर्ती आहे ते बदलत नाहीत, ते कायम असतात ऐतिहासिक रूपाने। 5,000 वर्ष 10,000 वर्ष त्या मूर्ती आहेत तशीच आहेत। परंतु ज्या वर्षी आषाढ महिना अधिक येतो त्या वर्षी आपले जगन्नाथ भगवान जगन्नाथपुरीमध्ये आपलं शरीर बदली करतात आणि नवीन शरीरात प्रवेश करतात। ज्येष्ठ पौर्णिमेच्या आदल्या रात्री नवीन शरीर त्यांचं तयार होतं, मोठी कथा आहे त्याची, तर सांगायला वेळ नाही। परंतु अक्षय तृतीयेपासून वसंत पंचमीपासून त्यांचं नवीन शरीर बनवायचं काम सुरू होतं आणि ते ज्येष्ठ पौर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्री मध्यरात्री त्यांचा जो ब्रह्मपदार्थ आहे तो जुन्या विग्रहापासून नव्या विग्रहामध्ये स्थलांतरित केला जातो मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते। मुख्य पुजारी डोळे पट्टी मारून हाताला कपडा बांधून जगन्नाथाच्या आणि बलदेवांच्या आणि सुभद्रादेवींच्या शरीरातल्या उदराच्या भागातून ब्रह्मपदार्थ दुसऱ्या मूर्तीमध्ये ट्रान्सफर केला जातो। हा महिना हे वर्ष कधी कधी 9 वर्षानंतर कधी 12 वर्षानंतर कधी 17 वर्षानंतर पण येतं, तर हे वर्ष ते महत्त्वपूर्ण वर्ष आहे। यावर्षी जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथ भगवंतांनी नवीन शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे, नवीन विग्रहामध्ये, त्याला म्हणतात नवकलेवर महोत्सव। त्यामुळे ह्या वर्षीच्या रथयात्रेमध्ये जगन्नाथपुरीमध्ये 40 लाख लोक एकत्र झाली होती। दरवर्षी रथयात्रेला जवळजवळ 25 लाख लोक येतात, पण नवकलेवर असल्यामुळे यावर्षी 40 लाख लोक एकत्र झाली, असं हे विशेष वर्ष आहे। दुसऱ्या या वर्षाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या वर्षामध्ये भगवंताचे कलियुगातले अवतार श्री चैतन्य महाप्रभू ज्यांनी आपल्याला हरे कृष्ण महामंत्र दिला, हा जो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा जो महामंत्र आहे हा स्वतः भगवंतांनी एक विशेष अवतार घेऊन या कलियुगामध्ये सगळ्यांना वितरित केलेला आहे। त्यांचं नाव आहे श्री चैतन्य महाप्रभू। त्या अवताराचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक अवतारामध्ये भगवंत भगवंत म्हणून येतात, प्रभू रामचंद्र म्हणा, नरसिंह भगवान म्हणा, मत्स्य अवतार, कुर्म अवतार, वराह अवतार, परशुराम अवतार, हे सर्व अवतारामध्ये भगवंत भगवंत म्हणून येतात। परंतु चैतन्य महाप्रभू हा असा अवतार आहे की त्या अवतारामध्ये ते भक्त म्हणून येतात, त्यांचाच भक्त म्हणून ते येतात। हरे कृष्ण. सर्वांनी लक्ष कथेकडे ठेवावं, इकडे तिकडे बघू नये. तर हा जो अवतार आहे हा विशेष अवतार आहे, याचं नाव आहे छन्न अवतार, म्हणजे लपलेला अवतार. त्या अवतारामध्ये भगवंतांनी प्रयत्नपूर्वक ते भगवंत आहेत हे लपवलेलं आहे. आणि एक भक्त म्हणून तुमच्या आमच्यासारखे भक्त म्हणून ते वावरले, आणि ज्या ठिकाणी भक्तांनी त्यांना विष्णू विष्णू पुकारलं, त्यांनी कान बंद करून पण विष्णू विष्णू असं म्हटलं की मी नव्हे तो, मी त्यांचा भक्त आहे. आणि आपल्याला भक्ती कशी करावी हे शिकवलं. तर ह्याच वर्षी 500 वर्ष पूर्ण झाली श्री चैतन्य महाप्रभू त्यांच्या 48 वर्षाच्या कालावधीमध्ये 1515 जगन्नाथपुरीहून ते वृंदावनला गेले, आणि त्यांनी 2 महिने निवास केला. कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला ते वृंदावनामध्ये आले, आणि त्यापुढे 2 महिने त्यांनी वृंदावनात निवास केला, आणि वृंदावनामध्ये श्रीकृष्णाच्या अनेक पवित्र स्थानामध्ये त्यांनी दर्शन घेतलं, प्रचार केला, भगवंताचं नामस्मरण लोकांना दिलं, अनेक लीला केल्या, आणि 2 महिन्यानंतर ते पुन्हा जगन्नाथपुरीला गेले. हे दुसरं या वर्षाचं महत्त्व. आणि तिसरं महत्त्व या वर्षाचं ते म्हणजे आमचे परमगुरु हे श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद हे याच वर्षी 14 सप्टेंबरला वृंदावनामधून बोटीमध्ये बसून अमेरिकेत गेले. 29 सप्टेंबरला ते पोचले, 14 सप्टेंबरला निघाले. मला वाटतं 29 पुढच्या महिन्यात पोचले, म्हणजे 39 दिवस बोटीमध्ये खडतर प्रवास करून श्रील प्रभुपाद वयाच्या 70व्या वर्षी 2 हृदयाघात सहन करून अमेरिकेत पोचले. कशाकरता पोचले की हा आपला जो संदेश आहे आपल्या देशाचा, आपल्या धर्माचा, आपल्या भगवंताचा जो उपदेश आहे भक्तीचा आणि प्रेमाचा, तो लोकांपर्यंत पोचावा सर्व जगामध्ये म्हणून त्यांनी करुणेच्या भावनेनी वयाच्या 70व्या वर्षी इतक्या कठीण काळामध्ये इकडून प्रवास केला, ज्या काळामध्ये कोणी संत बाहेरून वृंदावनामध्ये येतो परमनंट निवास करण्याकरता, कधीही मृत्यू येईल हे जाणून घेऊन जिथे कुठे आपण सेवा करतो ते बंद करून संत पुरुष वयाच्या वृद्ध अवस्थेमध्ये वृंदावनामध्ये येतो पवित्र स्थानामध्ये आणि भजन करतो. त्या काळामध्ये 3 वर्ष श्रीमद भागवत ह्या ग्रंथाचं 1ल्या स्कंदाचं मराठीमध्ये अनुवाद करून श्रील प्रभुपाद ते 3 खंड एकत्र घेऊन अनुवाद करून इंग्रजीमध्ये ते घेऊन अनेक प्रती छापून ते बोटीमधून 40 दिवस प्रवास करून अमेरिकेला पोचले. आणि त्यापुढे जे काय घडलं तो इतिहास आहे, त्याच्यामुळे आपण इतिहास बसलेले आहोत. त्यांनी 12 वर्ष आपल्या वयाच्या 70 ते 81 या 12 वर्षामध्ये थोडं लहान करा आवाज झाला, 70 ते 82 या 12 वर्षामध्ये 14 वेळा विश्वभ्रमण केलं, 14 वेळा जगाचा प्रवास केला, आणि त्या छोट्या कालावधीमध्ये त्यांनी 108 मंदिरं स्थापन केली, आणि 108 मंदिरानंतर 10,000 शिष्य दीक्षित केले, लाखो भगवद्गीता आणि ग्रंथ वितरण केलं, आणि या जगाला एक नवीन संस्कृती त्यांनी दिली, नवीन वर्तणूक, नवीन संस्कृती, नवीन विचारधारा, आणि भगवंताची प्राप्ती करण्याकरता सहज सुलभ भक्तिमार्ग हरे कृष्ण महामंत्राच्या माध्यमाने त्यांनी जगाला दिला. आणि आणखीन एक विशेष गोष्ट अशी आहे की त्या गोष्टीला आज 50 वर्ष पूर्ण झाली. 1965 साली ते इकडून गेले, आणि आज आपण 2015 बसलेलो आहोत, बरोबर 50 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे याच वर्षी 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू वृंदावनात आले, आणि याच वर्षी 50 वर्षापूर्वी वृंदावनातून आपले गुरु महाराज परदेशी गेले. आपले गुरु महाराज परदेशी गेले इकडचं धन लोकांना वाटण्याकरता. चैतन्य महाप्रभू 500 वर्षापूर्वी वृंदावनात आले भक्तीचं धन अनुभवण्याकरता, आणि त्यांनी दिलेला उपदेश जो आहे तो लोकांपर्यंत पोचवण्याकरता चैतन्य महाप्रभू, तो उपदेश पोचवण्याकरता प्रभुपादजी महाराज अमेरिकेत गेले. आणि सगळ्यात मोठी विशेष गोष्ट अशी आहे की सर्वात प्रथम म्हणजे त्यांनी जे बांधलं ते अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरती आहे, सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी, आणि ते मंदिर जगन्नाथाचं मंदिर बांधलं त्यांनी. सर्वात शेवटी इकडून ते ज्या वृंदावनातून बाहेर पडले ते जगन्नाथपुरीमध्ये गेले, शेवटचं मंदिर, आणि जगन्नाथाला प्रार्थना केली की माझ्यावर कृपा करा, मी आता देश सोडून चाललेलो आहे, तुमचा संदेश घेऊन परदेशी तुम्ही मला कृपा करा, माझ्यावरती आशीर्वाद द्या. त्यांचा आशीर्वाद घेऊनच ते अमेरिकेत गेले, पूर्व किनाऱ्याला उतरले, मग तिकडून पहिलं मंदिर बनलं ते पश्चिम किनाऱ्यामध्ये. आणि ते कसं बनलं, फार रोचक गोष्ट आहे त्यांची. एका दुकानामध्ये, खेळण्यांच्या बावल्यांच्या दुकानामध्ये, एक विशिष्ट प्रकारची मूर्ती त्यांच्या भक्तांना दिसली, लाकडाची मूर्ती, छोटीशी मूर्ती. तर ती मूर्ती घेऊन ते प्रभुपादांकडे आले, भक्त लोक, अमेरिकन लोक, आणि टेबलावरती ठेवली मूर्ती. प्रभुपाद महाराज, आज आम्हाला एक विशिष्ट बावली मिळाली आहे, ती दाखवलं तुम्हाला आणली आम्ही. ती छोटीशी मूर्ती बावलीप्रमाणे पाहताच, पाहता क्षणी प्रभुपाद जागेवरनं उठले आणि त्यांनी दंडवत प्रणाम केला त्या मूर्तीला. आणि त्याने म्हणाले की ही मूर्ती एकटीच आहे का, आणखीन दोन मूर्ती पण असतील, जाऊन बघा. ते परत भक्त लोक त्या दुकानात गेले आणि दुकानदाराला विचारलं आणखीन दोन मूर्ती आहेत का अशा, ते म्हणाले हो, आम्ही एकच गोणी उघडली, अजून दोन गोणी बाकी आहेत. मग त्याने त्या दोन्ही गोणी उघडल्या आणि त्याच्यातली एक एक मूर्ती पण त्यांना दिली, आणि ते घेऊन परत ते प्रभुपादांकडे गेले आणि प्रभुपादांसमोर त्या ठेवल्या. मग प्रभुपादांनी काय केलं, त्यातली सावळ्या रंगाची मूर्ती सगळ्यात उजवीकडे ठेवली, पिवळ्या रंगाची मूर्ती मध्ये ठेवली आणि पांढऱ्या रंगाची मूर्ती त्याच्या बाजूला ठेवली. म्हणजे पिवळा रंग आणि पिवळा रंग मध्ये आणि पांढरा आणि सावळा रंग जो आहे तो बाजूला, म्हणजे कोण, जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा. आणि पुन्हा दंडवत प्रणाम केला आणि त्यांना म्हटलं, भक्तांनो, ते अमेरिकन लोक, त्यांना काही ज्ञान नव्हतं तेव्हा, तरुण मुलं होती ती, म्हणलं भक्तांनो, या बावले नाहीत, हा खेळणी पण नाही, हे स्वतः भगवंत आहेत, हे जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा आहेत. बोला जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा महाराणी की. अशा प्रकारे कोणतीही योजना न करता स्वतः जगन्नाथ भगवंत जे आहेत त्याच्या अद्भुत रीतीमध्ये अमेरिकेत प्रकट झाले. मग त्यांनी आपल्या भक्तांना बोलवलं, ज्यांनी कधीही मूर्ती आपल्या हाताने घडवल्या नव्हत्या, ते मूर्तीकार नव्हते, शिल्पकार पण नव्हते, पण त्यांना प्रभुपादांनी विनंती केली की तुम्ही अशाच प्रकारची मोठी मूर्ती बनवू शकाल का, ते म्हणाले प्रयत्न करू, आम्हाला काय ट्रेनिंग वगैरे नाही आहे, आम्ही शिकलो नाही, पण प्रयत्न करू. तर एवढीशी मूर्ती त्याच्या प्रमाणामध्ये त्यांनी एवढी मोठी मूर्ती 3 फूट 3 साडेतीन फूट त्या भक्तांनी केवळ गुरूंच्या कृपेने बनवली. अनेक दिवस लागले ती मूर्ती छोटी ठेवून, त्याला बघून 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 त्या प्रमाणामध्ये मोठी मूर्ती बनवली. आणि त्या मूर्ती आजही अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याच्या सॅन फ्रान्सिस्को या शहरामध्ये अजूनही विराजमान आहेत. आणि त्याची फार समारंभपूर्वक प्रभुपादांनी प्रतिष्ठापना केली आणि आजही त्या मूर्ती त्या भव्य मंदिरामध्ये उपस्थित आहेत. आणि त्या मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापित करताच त्यांनी विचार केला की जगन्नाथ प्रसिद्ध कशा करतायत, मला माहिती आहे जगन्नाथ जे आहे ते प्रसिद्ध कशा करतायत, अनेक गोष्टी कसं प्रसिद्ध आहेत, परंतु विशेष प्रसिद्ध आहे ते रथयात्रे करता. जगन्नाथ म्हणजे रथयात्रा, ते एकच असे भगवंत आहेत ते आपलं मंदिर सोडून रथात बसून प्रवास करतात दुसऱ्या ठिकाणी, 9 दिवस निवास करतात आणि पुन्हा प्रवास करतात आणि पुन्हा आपल्या मंदिरात येऊन वर्षभर राहतात. 351 दिवस आपल्या मंदिरात आणि 9 दिवस दुसऱ्या मंदिरात आणि मधला प्रवास 10 किलोमीटरचा ते रथामध्ये बसून करतात. तर प्रभुपादांनी ती रथयात्रा त्या शहरात सुरू केली त्याच वर्षी. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या शहराचा जो होता ना महापौर, त्यांनी त्या दिवशी शहराला सुट्टी जाहीर केली आणि त्या शहरातला सगळ्यात मोठा महामार्ग जो आहे तो बंद केला, म्हणजे प्रवासाकरता बंद करून केवळ रथयात्रा करता त्यांनी परमिशन दिली. आणि त्या भव्य ऐतिहासिक दिवशी जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा
ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ, ಹರೇ ರಾಮ್ ಹರೇ ರಾಮ್ 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 ಹರೇ ಹರೇ, ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ, ಹರೇ ರಾಮ್ ಹರೇ ರಾಮ್ 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 ಹರೇ ಹರೇ, ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ, ಹರೇ ರಾಮ್ 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 ಹರೇ ಹರೇ.
ವಾಟ್ ಎ ಓವರ್. ಹಾ ಹರಕತ್ ನಾಯಿ ಹರಕ. ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ. ಕಾಯಿ ಹರಕತ್ ನಾಯಿ. ಅಂಧಾರ ಕಿವಾ ಉಜೇಡ್ ಭಗವಂತಾಚಿ ಕಥಾ ಹೋಗ ಶಕ್ತಿ. ಜೋಪರ್ಯಂತ ಆಪಲೇ ಕಾನ್ ಉಗಡೆ ತೋಪರ್ಯಂತ ಆಪಣ ಐಕೂ ಶಕ್ತು. ಸರ್ವಾನೀ ಧ್ಯಾನ ದೇವನ ಐಕಾ. ತರ ತ್ಯಾಚ ವರ್ಷಿ ತೋ ಮಹಾಮಾರ್ಗ ತ್ಯಾ ಮಹಾಪೌರ್ವಾನಿ ಬಂದ ಕೆಲಾ ಆಣಿ ತ್ಯಾ ವರ್ಷಿ ಅತಿಶಯ ಭವ್ಯ ಪ್ರಮಾಣಮದೆ ಭವ್ಯ ಸ್ವರೂಪಮದೆ ಜಗನ್ನಾಥ್ ಬಲದೇವ್ ಸುಭದ್ರಾ ಜಗನ್ನಾಥ್ ಪುರಿಚಿ ರಥಯಾತ್ರಾ ಅಮೇರಿಕೆಚ್ಯಾ ಐಕಾ ಮೊಠ್ಯಾ ಶಹರಾಮದೆ ಸಂಪನ್ನ ಝಾಲಿ. ಆಣಿ ಆಜ್ತಾ ಗಾಯತ್ ತ್ಯಾ ಶಹರಾಮದೆ ರಥಯಾತ್ರಾ ಆಜಯ ಹೋತ ಆಹೆ. ಆಣಿ ಕೇವಲ ತ್ಯಾ ಶಹರಾತ್ ನವೆ ತ ಅಮೇರಿಕೆಚ್ಯಾ 25 ಶಹರಾಮದೆ ಆಜ್ ದರ ವರ್ಷಿ ಏಕ ದಿವಸೀ ರಥಯಾತ್ರಾ ಹೋತೆ. ಹೆ ಆಪಲ್ಯಾಕರ್ತಾ ಫಾರ ಗರ್ವಾಚಿ ಗೋಷ್ಟ ಆಹೆ. ಆಪಣ ತರ ಗಾವಾತ ರಾಹತೋ ಭಾರತಾತ ರಾಹತೋ ಮುಂಬೈತ ರಾಹತೋ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಹತೋ ಆಪಲ್ಯಾ ಸಗಳ ಜಗತ್ ಕಾಯ ಚಾಲಲೇ ಕಲ್ಪನಾ ನಸೇಲ್. ಪಣ ಪ್ರಭುಪಾದ ಮಹಾರಾಜ ಇತಕೆ ದಯಾಳು ಹೋತೆ ಕಿ ತ್ಯಾಂನೀ ಆಪಲ್ಯಾ ಜಗತ ಧನ ಜೆ ಆಹೆ ಹೆ ಅತಿಶಯ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಪ್ರಕಾರೆ ಅತಿಶಯ ಭವ್ಯ ಪ್ರಕಾರೆ ಅಮೇರಿಕೆಮಧ್ಯೆ ಪ್ರಸ್ಥಾಪಿತ ಕೆಲವು. ಆಣಿ ಜಗನ್ನಾಥ ಜೆ ಆಹೆ ತ್ಯಾಂಚಿ ಕೃಪಾ ಸರ್ವ ಲೋಕಾಂಪರ್ಯಂತ ಪೋಚವಲಿ. ಜಗನ್ನಾಥ ಭಗವಂತ ಜೆ ಆಹೆ ತೆ ಫಾರ ವಿಚಿತ್ರ ಭಗವಾನ್ ಆಯ್ತು. ತ್ಯಾಂಚ ಶರೀರ ಪಣ ವಿಚಿತ್ರ ಆಹೆ. ತ್ಯಾಂಚ ಶರೀರ ಕಾಯ ಝಾಲ ತ್ಯಾಂಚ ಶರೀರ ವಿಚಿತ್ರ ಆಹೆ. ಹರೇ ಕೃಷ್ಣ. ತ್ಯಾಂಚಾ ಆಕಾರ ವಿಚಿತ್ರ ಆಹೆ. ತ್ಯಾಂಚ ಲೀಲಾ ವಿಚಿತ್ರ ಆಹೆ. ಥೋಡ ನಾನ್ ಕರ ತ್ಯಾಂಚೆ ಹಾತಾಚೆ ಸಮೋರ ಆಯ್ತ. ಎವಡ ಮೊಟ್ಟ ಹಸು ಆಯ್ತು ತ್ಯಾಂಚ ಸರಿಯಾವರ್ತಿ ಚೆಹರೆಯವರ್ತಿ. ಹಾತಾಲಾ ಪಂಜೆ ನಾಯ್ತ್ ಪಾಯ ನಾಯ್ತ್ ತ್ಯಾನ್ನ ಹಸಕ ತರ್ ತಿ ಮಹಾಭಾವ ನಾವಾಚಾ ಏಕ ಭಾವ ಆಯ. ತ್ಯಾ ಮಹಾಭಾವಾಚಾ ತೆ ಅನುಭವ ಕರತ ಆಯ್ತು. ಕೃಷ್ಣ ಪ್ರೇಮ ಭಗವತ್ ಪ್ರೇಮಾಚಾ ಆಪಲ್ಯಾ ಭಕ್ತಾವರ್ಚಾ ಪ್ರೇಮಾಚಾ ಭಕ್ತಾವಿಷಯಿಚಾ ಪ್ರೇಮಾಚಾ ದಿವ್ಯ ಭಾವ ತೆ ಅನುಭವ ಆಯ್ತು. ಮ್ಹಣೂನ್ ತ ದಿವ್ಯ ಭಾವ ಜೊ ಆಯ್ತು ತೊ ಅಶಾ ದಿವ್ಯ ಶರೀರಮಧ್ಯೆ ಪ್ರಕಟ ಝಾಲೆಲಾ ಆಯ. ತರ್ ಹೆ ಭಗವಂತ ಜೆ ಆಯ್ತು ಫಾರ್ ವ್ಯಕ್ತಿಗತ ಆಯ್ತು. ತೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಆಪಲ್ಯಾ ಭಕ್ತಾಂಶಿ 1-to-1 ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಪ್ರಮಾಣಮಧ್ಯೆ ಸಂಬಂಧ ಕರತಾತ್. ತ್ಯಾಂಚ ಅನಂತ ಕಥಾ ಆಯ್ತು. ಆತ ಆಪಣ ಸುರು ಕೆಲ್ಯಾ ತ ಸಕಾಳಪರ್ಯಂತ ಚಾಲ್ತಿಲ್ ತ್ಯಾ ಕಥಾ. 8 ತಾಸ್ ಜರಿ ಬೋಲ್ಲ ತ ತ್ಯಾ ಕಥಾ ಸಂಪಣಾರ ನಾಯಿ ಆಯ್ತು. ಅಶಾ ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ದಿವ್ಯ ಕಥಾ ಆಯ್ತ. ತ ಆಪಣ ಯಾ ವರ್ಷಿ ಆಮ್ಚ್ಯಾ ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ತರ್ಫೆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಭಾಗತರ್ಫೆ ಹ್ಯಾಚ ಮಹಿನ್ಯಾಮಧ್ಯೆ 25 ಡಿಸೆಂಬರ್ಲಾ ಆಮ್ಹಿ ಜಗನ್ನಾಥ್ಪುರಿಚಿ ಯಾತ್ರಾ ಕಾಡಲಿಲಿ ಆಯ್ತು 5 ದಿವಸ. ತ್ಯಾಮಧ್ಯೆ ಯಾ ಸಗಳ ಕಥಾಂಚ ವರ್ಣನ ಆಮ್ಹಿ ಕರಣಾರ ಆಹೋತ್. ತರಿ ಪಣ ಸಂಕ್ಷೇಪ ರೂಪಾಮಧ್ಯೆ ತುಮಚ್ಯಾಕರಿತಾ ಈ ಕಥಾ ಕರಣ ಮಾಝ ಕರ್ತವ್ಯ ಆಯ್ ಕಿ ಜಗನ್ನಾಥ ಭಗವಂತ ಕಸೆ ಅತಿಶಯ ಭಾವುಕ ಭಗವಂತ ಆಯ್ತು. ಆಣಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಭಕ್ತಾಶಿ ತೆ ನೆಹಮಿ ಪ್ರತಿಸಾದ ದೇತಾತ್. ತ್ಯಾಂಚ ಸ್ವಭಾವ ಅಸಾ ಆಹೆ ಕಿ ಜಿ ವ್ಯಕ್ತಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕಪಣೆ ತ್ಯಾಂಚ್ಯಾಶಿ ಆದಾನ ಪ್ರದಾನ ಕರ್ತೆ ಭಕ್ತಿಚ ಸೇವೆಚ ಆದಾನ ಪ್ರದಾನ ಕರ್ತೆ ತ್ಯಾ ವ್ಯಕ್ತಿಲಾ ತ್ಯಾಂಚ್ಯಾಕಡೂನ್ ನಿಶ್ಚಿತ ರೂಪಾನೆ ಪ್ರತಿಸಾದ ಮಿಳತೊ. ಜಸಾ ಆಪಣ ಇಥೆ ತ್ಯಾಂನಾ ಥೋಡಾಫಾರ ಭೋಗ ಅರ್ಪಣ ಕೆಲಾ ಆಹೆ. ಕಾಯಿ ಲೋಕ 1500 ಐಟಮ್ ತ್ಯಾಂನಾ ಅರ್ಪಣ ಕರ್ತಾತ್. ಕಾಯಿ ಲೋಕ ತ್ಯಾಂನಾ ಪಹಾಡ ರೂಪಾಮಧ್ಯೆ ಅನಂತ ಐಟಮ್ಸ್ ಅನಂತ ವ್ಯಂಜನ ಅನಂತ ಪದಾರ್ಥ ಅರ್ಪಣ ಕರ್ತಾತ್. ಕಾಯಿ ಠಿಕಾಣಿ ರಥಯಾತ್ರ ಅಶಿ ಹೋತೆ ಕಿ 3 ರಥ ಅಸ್ತಾತ್. ಪ್ರಥಮ ಜಗತ್ ಬಲದೇವ್ ಜಿ ಮಧ್ಯೆ ಸುಭದ್ರಾ ತ್ಯಾಚ್ಯಾನಂತರ ಜಗನ್ನಾಥ್ ಜಿ. ಕಾಯಿ ಠಿಕಾಣಿ ಮೂರ್ತಿ 10-10 ಫೂಟ್ ಉಂಚ ಅಸ್ತಾತ್. ಕಾಯಿ ಠಿಕಾಣಿ 4 ಫೂಟ್ ಉಂಚ ಅಸ್ತಾತ್. 3 ರಥ ಆಣಿ 1000 ಲೋಕ ರಥಯಾತ್ರೆ ಸಮ್ಮಿಳಿತ ಅಸ್ತಾತ್. ಅಮೇರಿಕೆ ಜೆವ್ಹಾ ನ್ಯೂಯಾರ್ಕ್ ಮಧ್ಯೆ ರಥಯಾತ್ರೆ ಹೋತೆ ನ್ಯೂಯಾರ್ಕ್ ಮಧ್ಯೆ ತರ 55 ರಸ್ತ್ಯಾಮಧೂನ್ ರಥಯಾತ್ರೆ ಹೋತೆ 55 ರಸ್ತ್ಯಾಮಧೂನ್. ಆಪಣ ತ ಫಾಳಿ ಗಾವಾತ್ ಥೋಡಾ ಥೋಡಾ ಗಲ್ಲ್ಯಾಮಧೂನ್ ಕೆಲಿ. ತ ಜಗಭರಾಮಧ್ಯೆ ರಷ್ಯಾಮಧ್ಯೆ ಅಮೇರಿಕೆಮಧ್ಯೆ ಫ್ರಾನ್ಸ್ಮಧ್ಯೆ ಯುರೋಪ್ ಮಧ್ಯೆ ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಮಧ್ಯೆ अशा जगातल्या 600 ठिकाणी आज रथयात्रा होत आहे. किती गर्वाची गोष्ट आहे, जी फक्त पूर्वी इतिहासामध्ये एकाच ठिकाणी जगन्नाथपुरीमध्ये केवळ आषाढ महिन्यामध्ये होत होती, ती आज आमच्या परमगुरूंच्या कृपेमुळे जगातल्या 600 ठिकाणी होत आहे. एवढं की काय की जगन्नाथातल्या पुरोहितांनी आपल्याविरुद्ध कंप्लेंट केली पोलीसमध्ये की यांना कसे का अधिकार मिळतो की आमच्या भगवंताची जगन्नाथची जी रथयात्रा आहे ती नियमाप्रमाणे फक्त एकाच ठिकाणी एकाच दिवशी व्हायला पाहिजे. तर हे इस्कॉनवाले लोक सगळ्या ठिकाणी परदेशामध्ये सगळ्या ठिकाणी कसं काय करू शकतात. ते कोर्टात गेले केस आणि तो वादविवाद आमच्या संस्थेने जिंकला, तो विजय प्राप्त झाला आणि रथयात्रा बंद झाले नाहीत, रथयात्रा चालू झाल्या आहेत. कारण त्यांच्याच ग्रंथांमध्ये जगन्नाथपुरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे की जगन्नाथ एक दिवशी देश आणि सीमा पार करून सगळ्या विदेशामध्ये प्रवेश करतील. त्यांची रथयात्रा, त्यांची पूजा, त्यांची सेवा जगातल्या प्रत्येक शहरात होईल हे त्यांच्याच शास्त्रात लिहून ठेवलं आहे, हे त्यांना माहिती होतं. जगन्नाथच्या मंदिरामध्ये हिंदूंशिवाय इतर कोणाला प्रवेश नाही आहे. त्याचंही कारण अद्भुत आहे, कारण त्यांच्या ग्रंथात लिहून ठेवलं आहे की एके दिवशी जगन्नाथ भगवंत आपल्या विदेशी भक्तांच्या प्रेमात पडून आपलं पुरी जगन्नाथपुरी धाम सोडून विदेशीत पलायन करतील, म्हणून ते विदेशी भक्तांना त्यामध्ये प्रवेश देत नाहीत. कारण हजारो रशियन भक्त हरे कृष्णामधले जगन्नाथपुरीमध्ये येतात, हजारो चिनी भक्त प्रभुपादन संस्थेमध्ये हरे कृष्णामध्ये ते सहभागी झालेले आहेत. चिनी देशातले भक्त ते आज मोठ्या संख्येने जगन्नाथपुरीमध्ये येत आहेत, पण त्यांना प्रवेश मिळत नाही. ते वर्षभर वाट पाहून रथयात्रेला जेव्हा भगवंत मंदिर सोडून बाहेर पडतात, रथामध्ये येऊन बसतात आणि त्यातनं प्रवास करतात, तेव्हा डोळे भरून भगवंताला पाहून घेतात. आणि त्यांचं महात्म्य काय, त्यांना केवळ पाहणे, त्यांचं दर्शन घेणे, नेत्र उत्सव असं म्हणतात त्याला. केवळ त्यांना पाहले पाहण्याने भगवत धाम भगवत भक्ती प्राप्त होऊ शकते, जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण मुक्त होऊ शकतो. आणि आणखीन एक अशी आवडती गोष्ट आहे जी आपल्या सगळ्यांना आवडते करायला, ते म्हणजे त्यांचा महाप्रसाद खाणे. त्यांना पाहणे आणि त्यांचा महाप्रसाद खाणे या दोनपैकी दोन्ही किंवा एक कुठची गोष्ट केली तरीही आपल्याला ह्या जीवनामध्ये जन्म मृत्यूच्या शुक्रलीतून मुक्ती मिळू शकते. हरे कृष्णा. भगवंताच्या कथेमध्ये अनेक व्यथा आहे, अनेक बाधा येतात, परंतु न डबंग दगमगता आपलं मन एकाग्र ठेवून ही कथा ऐकली पाहिजे. तव कथामृतम तप्त जीवनम कवी भीडतम सर्व कल्मशापहम. सर्व कल्मश नष्ट करायची शक्ती या कथेमध्ये आहे भगवंताच्या. हे कोण म्हणताय, गोपी म्हणतायत, सर्वश्रेष्ठ भगवंताचे भक्त आहेत ते म्हणतायत की तुमच्या कथा ज्या आहेत ह्या या जगातल्या तापापासून मुक्त करणार आहेत, या जीवनातल्या सर्व दोषापासून मुक्त करणार आहेत. तर असेही आपले जगन्नाथ भगवंत जे आहेत, तुम्ही छोटीशी सेवा करा, मोठी सेवा करा, भव्य प्रमाणात करा, परंतु मनापासून करा, तर तुम्हाला ते निश्चित रूपाने प्रतिसाद देणार. तर जितका वेळ आहे त्याप्रमाणे मी प्रयत्न करेन दोन महान भक्तांची गोष्ट सांगायचा मी प्रयत्न करणार आहे. त्यातलं प्रथम महान भक्त आहे बंधू मोहंती. बंधू मोहंती ओडिशामधले एक भक्त होते जगन्नाथाचे, अतिशय जगन्नाथाचे प्रामाणिक भक्त, पण अतिशय गरीब. ते जे काही छोटा मोठा व्यवसाय करत ते रोज संध्याकाळी येऊन भगवंताला हिशोब द्यायचे की आज मी इतका माल घेतला, इतका विकला, इतके पैसे आले, इतका नफा झाला, आणि ते भगवंताला अर्पण करायचे, आपल्या कुटुंबांचं पालन करायचे. असं रोज करायचे, सकाळी निघताना प्रार्थना करायचे आणि येऊन दररोज संध्याकाळी प्रथम भगवंताला हिशोब द्यायचे काय काय झालं. परंतु यथावकाश त्यांचा व्यवसाय बुडत गेला, ते कर्जबाजार झाले, नुकसान झालं, अशी अवस्था आली एक दिवस की त्यांना खायला पण अन्न नव्हतं. त्यांची बायको म्हणाली तुम्ही इतकी भगवंताची भक्ती केली, आता काय करायचं आपण. तर ते म्हणाले की मला भगवंतावर श्रद्धा आहे, माझे जगन्नाथ माझा उद्धार करतील, माझं कल्याण करतील. तर सर्व मिळून निर्णय घेतात, तीन चार मुलं त्यांना, त्यांची बायको, असा निर्णय घेतात की आपण जगन्नाथपुरी जाऊ आणि आपलं गाऱ्हाणं आपल्या भगवंताकडेच मांडू. मी ऐकताना सांगाल बघा, हरी बोल. तर सर्व लोक सॉरी परिवार घेऊन ते मुलांना घेऊन भुकेल्या मुलांना घेऊन बायकोला घेऊन चालत 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 जगन्नाथपुरीला पोचतात. मुलं खूप भुकेली असतात, आई बाबा भूक लागली असं म्हणतात. तर ते म्हणतात थांबा रे बोळानो, अजून उद्या सकाळी भगवंताला भेटतो मी, आपलं घराणं मांडू त्यांच्याकडे. म्हणून त्यांना कसंबसं थोडं पाणी पाजून जगन्नाथपुरीच्या रस्त्यात ते झोपतात. कारण का ते जेव्हा पोचतात तेव्हा जगन्नाथपुरीचं मंदिर बंद झालेलं असतं. भगवंतांना भेटणार कधी? उद्या सकाळी. म्हणून रस्त्यामध्येच त्या मुलींना आणि मुलांना कुशीत घेऊन नवरा बायको झोपतात. मध्यरात्री एक मुलगा येतो, छोटासा मुलगा, ही थाळी मोठी घेऊन, सोन्याची थाळी, सुवर्ण थाळी, आणि त्यामध्ये 56 प्रकारचे पदार्थ. बंधू मोहंती, बंधू मोहंती, बंधू मोहंती कोण आहे? अरे बरे बंधू मोहंती कोण आहे का, बंधू मोहंती कोण आहे का, असं पुकारत 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 रात्रीच्या अंधारामध्ये एक छोटा मुलगा पोचतो आणि त्याच्या हाकेमुळे बंधू मोहंतीची झोप मोडते, जागा होतो. तो कोण आहे? तर एक मुलगा जो आहे, ही एवढी मोठी थाळी, म्हणजे त्याला ती उचलता पण येत अशी येणार नाही अशी एवढी मोठी थाळी, सुंदर सुंदर पदार्थांनी भरलेली. तो मुलगा म्हणतो, तू बंधू मोहंती आहे का? तू म्हणतो मी बंधू मोहंती आहे. तू आजच आलास का पुरीमध्ये? हो मी आजच आलो. त्यामुळे भगवंतांनी मला आदेश केला की तुझ्याकरता महाप्रसाद घेऊन जा म्हणून. हा रात्रीचा महाप्रसाद आहे, 56 भोग त्यामध्ये आहेत. तू फार भाग्यवान मनुष्य आहेस, आम्हाला प्रत्यक्ष आज्ञा मिळाली आहे की बंधू मोहंती जाऊन हे महाप्रसाद द्या म्हणून. हे मुलांना उठा उठा उठा, अरे अगं उठ उठ लवकर उठ, हा बघ मुलगा आपल्याकरता जेवण घेऊन आलाय. ती बिचारी झोपेत ना, मला उठली, भुकेली होती ती. त्याने सगळ्यांनी रात्रीच्या अंधारात बसून सगळं जेवण जेवले, ते सगळं ताट खाली करून टाकलं. मग ताट ते पुसलं आणि ते उशी म्हणून त्याच्यावरती चादर टाकून अरे सोने की थाली म्हणून ते कवर करून झोपून गेले त्याच्यावरती. सकाळी उजाडलं तेव्हा ते उठले. सकाळी जेव्हा मंदिर उघडलं गेलं तेव्हा मंदिरामध्ये सोन्याची थाळी गायब. सगळे शोध घेतला, पुजाऱ्यांना विचारलं, काय बाबा रात्री कोणी भोग लावला, नैवेद्य कोणी केला होता? सगळे म्हणाले, हो मी केला होता, अमुक तमुक इथे ठेवली थाळी होती. अरे इतका मोठा प्रसाद पण कोणी गायब झाला कळे ना? खूप शोध घेतला, कोणी काही सांगेना. मग शेवटी राजाकडे दरबारी कंप्लेंट गेली, पोलीस चवडले गेले, चला बघा अजूनही चोर जगन्नाथपुरीमध्येच असेल, शोधून काढा त्याला. त्यांनी जंगजंग पछाडलं, प्रत्येक पिंजून काढला भाग, आणि शेवटी ते निश्चित रूपाने बंधू मोहंतीकडे पोचले. आणि त्याला हटकलं त्यांनी, काय आहे त्या चादरीखाली काय? ते म्हणे थाळी आहे. ते उघडतात बघतात, तर हीच थाळी ती, त्यांच्यावर पुजारी पण असतो, तो ओळखतो हीच थाळी आहे म्हणून. हाच तो चोर, त्याला अरेस्ट करा. लगेच त्याला कैद करून कैदे टाकतात त्याला, बायको मुला सकट. आता काय लाभ होतो त्यांना? ज्या मुलांना आणि ज्या बायकोला अन्न मिळत नव्हतं त्यांना 3 वेळा चांगलं अन्न मिळणं सुरू झालं जेलमध्ये गेल्यामुळे, है ना. आणि त्या रात्री स्वतः जगन्नाथ भगवंत राजा गजपतीच्या स्वप्नात येतात. मग त्याला म्हणतात, अरे मूर्ख माणसा, माझा परमभक्त आहे बंधू मोहंती, त्याला तू कैद केलं आहेस, माझी तुला आज्ञा आहे. त्या आधी ऐकून घे मी काय म्हणतो ते. मी स्वतः बालक रूप घेऊन प्रसाद घेऊन त्या माझ्या प्रिय भक्ताकरता गेलो होतो रात्री, माझी थाळी घेऊन, आणि बसून त्यांना मी खाऊ घातलेलं आहे. तू माझा परमभक्त आहे, त्याला तू कैद केलंस, माझी तुला आज्ञा आहे. त्याच्याकरता महाल बांध आणि त्याच्या आयुष्यभराकरता, त्याच्याकरता, बायकोकरता, मुलांकरता अन्नपाण्याची व्यवस्था मोफत करायची. राजा स्वप्नातच आधी मध्यरात्री जागा झाला, सो आदेश मिळाल्याबरोबर, आणि धावत धावत कैदेमध्ये गेला. हे उघडा दा दार, कुठे आहे तो बंधू मोहंती, कुठे दार उघडा. दार उघडल्यांच्या पाया पडला स्ट्रेट राजा, राजा गजपती, ओरिसा जगन्नाथपूरचा राजा. एका कैद्याच्या राजा पाया पडला, म्हणे माफ करा महाराज, माफ करा, स्वतः जगन्नाथ माझ्या स्वप्नात आले होते, त्यांनी मला आदेश दिला आहे की तुम्ही बंधू मोहंती आहात, तुम्ही त्यांचे भक्त आहात. तर लगेच त्यांना मुक्त करतात, त्यांच्याकरता एक टेम्पररी निवास बनवतात आणि लवकरात लवकर त्यांच्याकरता एक महाल उभा करतात. आणि दररोज आणि भगवंतांची आज्ञा अशी होती की त्याच्याकरता घर बनवून द्यायचं, खाण्यापिण्याची व्यवस्था करायची आणि दररोज एक वेळा माझी 56 भोगाची थाळी जी आहे त्याच्या घरी पोचती करायची. त्या दिवसानंतर दररोज त्याच थाळीमध्ये सोन्याच्या जगन्नाथाची थाळी 56 भोग प्रसादाची रोज त्याच्या घरी पोचती व्हायला लागली. आणि तोच बंधू मोहन ती थाळी घेऊन लोकांना वाटू लागला ते आपण पण आपल्या मुलांना पण द्यायचं आणि कोई चाहिए किसी को चाहिए प्रसाद सबको बाट राहत हो. असे आपले भगवंत आहेत. आपल्याला भक्ती करताना कष्ट होतात तो त्याचा असा अर्थ असा नव्हे की भगवंत डोळे बंद करून बसलेले आहेत. याचा अर्थ असा नव्हे की भगवंताला भावना नाहीत. ते भक्ताचा गौरव आपल्या तुम्हा आम्हाकरता प्रकट करायचा प्रयत्न करत असतात की बघा माझा भक्त इतका भुकेला आहे, इतका उपाशी आहे का कापतोय भुकेने, तरीही त्याची माझ्यावरची श्रद्धा तसूभरही कमी झालेली नाही आहे आणि होणार पण नाही आहे. आपण कसे थोडा वेळ भक्ती करू, कष्ट आले की कुठे भगवंत एवढा जप केला काय फायदा झाला असं म्हणू लागतो. म्हणतो की नाही आपण, अरे इतना साल जप किया क्या हुआ, जप नाही करते आजकल, नाही मैंने वो जप गटर में फेंक दिया है, मला क्या फायदा है, इतना साल जप किया फिर भी झगड़े हो रहे घर में, इधर घर में बारिश में घर गिर गया मेरा, ऐसा हुआ वैसा हुआ, झगड़े घर में होते रहते, बच्चे मानते नहीं है, क्या फायदा क्या जप करके. तामे अशा लोकांना समजावतो की बाबा धीर धरा, भगवंत कधीही कोणाचं वाईट करत नाहीत आणि चांगलं जे करतात ते समजायला वेळ लागतो की चांगलं कसं होतं. जर बंधू मोहन तिला ती वेळ आली नसती समजा गरिबीची, तर तो जगन्नाथपुरीमध्ये गेला नसता, तर त्याला दर्शन झालं नसतं, तर त्याची परमानंट व्यवस्था राजेशाही व्यवस्था झाली नसती, तर आपला धंदा करत बसला असता व्यवसाय करत. पण भगवंताने एकदम अशी गरिबी आणली की ते घर सोडून तो पुरीमध्ये गेला जगन्नाथपुरीमध्ये आणि स्वतः भगवंत रात्री मध्यरात्री आपलं मंदिर सोडून थाळी घेऊन स्वतः आले शोध घेत, अरे बंधू मोहन ती कुठे असतो, अशी महान क्रूर झाली असती का. आपल्याला वाटतं की भगवंत इतके क्रूर का आहेत, आपल्या भक्ताला इतका कष्ट का देतात, पण थोडेसे कष्ट देऊन अति महान कृपा करायची त्यांची इच्छा असते म्हणून ते लीला करत असतात. तसे बंधू मोहन ती त्यांचं फार जगन्नाथपुरीमध्ये महत्त्व आहे. तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराजांचं आहे, नामदेव शिंपी महाराजांचं आहे, तसं जगन्नाथपुरीमध्ये बंधू मोहन ती फार मोठे संत रूपामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कथा शाळेतल्या पुस्तकामध्ये प्रसिद्ध आहेत. मुलामुलांना प्रत्येक मुलाला ती गोष्ट माहिती आहे जगन्नाथपुरीमध्ये. तसे आणखीन एक पुजारी होते जगन्नाथाचे, हेड पुजारी. त्यांनी जवळजवळ 50 वर्ष तरुण वयापासून म्हातारा होईपर्यंत सेवा केली जगन्नाथाची आणि मग त्यांनी थकले ते. त्यांना एकदा प्रश्न पडला की मी इतकी वर्ष सेवा केली भगवंताची, हां हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यांच्या मनामध्ये एकदा प्रश्न असा आला की मी इतकी वर्ष सेवा केली ती जगन्नाथाने स्वीकार केली का, त्याचं प्रूफ काय, ते मला कसं कळणार. म्हणून त्यांनी एकदा एके दिवशी वयस्क अवस्थेमध्ये जगन्नाथाचे श्रृंगार म्हणजे कपडे अलंकार घालताना असं प्रश्न केला जगन्नाथाला, हे जगन्नाथा मी केलेली सेवा इतकी वर्ष तुम्ही स्वीकार केली का, हे मला कसं कळणार. मला आता मी आता थोडेच काळ जगणार आहे, मी आता वयस्क झालो आहे कधी मरू शकतो, मला मरण्याआधी माहीत करून घ्यायचं आहे की तुम्ही माझी सेवा इतकी वर्ष स्वीकार केली का रिजेक्ट केली. तर स्वीकार केली असेल तर मला अशी काही एक चमत्कारिक वस्तू दाखवा, चमत्कारिक घटना, चमत्कारिक व्यक्ती, चमत्कारिक एखादी वस्तू अशी दाखवा जी मी आजपर्यंत कधी पाहिली नाही, ज्या योगे मला विश्वास असेल की तुम्ही माझी सेवा स्वीकार केली म्हणून. आणि मग ते वाट बघायला लागले, त्यांनी श्रृंगार केला, मग श्रृंगारची आरती केली, मग दिवसभर त्यांनी वाट बघितली. त्याच आरती झाल्या, परत दुपारचा भोग, परत संध्याकाळचा भोग, संध्याकाळची आरती, मग हा विधी मग तो विधी, असं करत 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 संध्याकाळी मंदिर बंद व्हायची वेळ झाली तरी एकही चमत्कारी गोष्ट घडली नाही. तर शेवटची शयन आरती होऊन असा नेम आहे तिथे की पुजारी माणसं बाहेर बसतात, त्यांच्या हातात एक लांब अशी नरम नरम काठी असते, आणि ती सगळ्या लोकांवर त्याची मारतात आशीर्वाद म्हणून. लागत नाही ती, मोरपंखासारखे मऊमू असते ती, जो येईल त्याला ते डोक्याला मारतात. हां, सत्वता प्रभू प्रभू हरे कृष्ण डोक्याला मारतात आणि ते लाईनशी बाहेर पडतात, भक्त लोक लाईन लावून. तर हे बसलेले आहेत उदास होऊन की अरे अजूनही चमत्कार झाला नाही, म्हणजे याचा अर्थ की माझी सेवा भगवंताने स्वीकार केली नाही इतके वर्ष, म्हणजे मी अयोग्य भक्त आहे, माझी भक्ती अपूर्ण आहे. आणि अचानक सर्व लोक निघून गेली, त्यामध्ये एक उंच दिप्पाळ असा सावळा रंगाचा राजा, राजस्वरूप, राजबिंडा, मुकुट घालून, अलंकार, राजवस्त्र घालून रांगेत उभा आहे. आणि तो असा येतो अतिशय उंच, ज्या व्यक्तीला त्यांनी कधीही आपल्या पुढे आयुष्यामध्ये पुरीमध्ये पाहिलं नव्हतं तो तिकडे उभा आहे राईमध्ये. आणि तो पण येतो आणि डोक्यावरती ते मारून घेतो आणि तो जायला लागतो. आणि तो अद्भुत मनुष्य पाहिल्यानंतर त्यांना कळतं की माझी सेवा भगवंतांनी स्वीकार केलेली आहे, कारण त्या व्यक्तीचं स्वरूप जे होतं ना, त्याची उंची, त्याचं धिप्पाडपण, त्याचं भव्यपण, राजशाही दर्शन, हे कधीच झालं नव्हतं जगन्नाथपुरीमध्ये. त्याला कळलं की हा व्यक्ती ह्या जगातला नाही, हा कोणतरी दिव्य लोकातला व्यक्ती आहे. त्याला एक तर खात्री पडली की नाही, जगन्नाथाने माझी सेवा स्वीकार केली. खूप आनंद झाला, खूप आनंद झाला, पण राहवलं नाही. म्हणून ते आसनावरनं उतरले आणि त्या माणसाच्या मागे मागे जायला लागले. तो मनुष्य पण दुरुस्त जायला लागला आणि तो परत मागे वळून लागला की हा मनुष्य मला मागे मागे येतोय, त्यामुळे अदृश्य व्हायचा कसा आता. तो वाट बघतो की सगळे लोक गेले की मी अदृश्य होईन. शेवटी हा पुजारी पाठला करतो, म्हणतो महाराज महाराज तुम्ही कोण आहात सांगा. ते म्हणे कोण नाही, मी तर साधारण यात्री आहे, रोज मी येतो. नाही नाही नाही, तुम्हाला मी कधी पाहिलेलं नाही आजपर्यंत, कधी नाही पाहिलं आजपर्यंत. सांगा तुम्ही कोण आहात ते, तुम्ही नक्कीच दिव्य पुरुष आहात, तुम्ही लपवता आहात, लपू नका माझ्यापासून, माझ्याकरता हे फार महत्त्वपूर्ण आहे, तुम्ही सांगा मला तुम्ही कोण आहात. मग शेवटी त्यांनी बरंच नाही 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 केलं, बरंच नाही 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 केलं, हे त्याच्या पायाशी पडला पुजारी. नाही महाराज सांगा तुम्ही कोण आहात. मग शेवटी ते म्हणाले मी महाराज विभीषण आहे, लंकेचा राजा, महाराज विभीषण, रावणाचा भाऊ, रामभक्त विभीषण. मी दररोज संध्याकाळी अदृश्य रूपामध्ये जगन्नाथपुरीमध्ये येऊन संध्याकाळच्या शेवटच्या आरतीचं दर्शन घेतो, पण आज जगन्नाथाच्या इच्छेमुळे, त्यांच्या आदेशामुळे मी दृश्य स्वरूपामध्ये तुझ्यासमोर उभा झालो. कारण सकाळी तू प्रार्थना केली होती भगवंताला की मला काहीतरी चमत्कार दाखव, जर तुझी सेवा मी केली आणि तू स्वीकार केली असशील तर मला काहीतरी अनुभूती मिळत आहेत. म्हणून त्या भगवंताच्या इच्छेमुळे मी आज प्रकट स्वरूपामध्ये ह्या मंदिरात आलो. तर म्हणे महाराज 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 करत ते भाव विभोर होऊन ते पुन्हा चरणाशी पडले आणि पाय पकडू धडू लागले की माझ्या जगन्नाथ भगवान किती दयाळू आहेत. हां, मी एक यक्कश्चित भक्त आहे, एक यक्कश्चित मानव आहे, मरणारा मनुष्य आहे मी. मी एक साधी अशी इच्छा व्यक्त केली तर भगवंताने तात्काळ त्याला पूर्ण केली. हां, मला सांगितलं त्या घटनेद्वारे की तुझी सेवा मी स्वीकार केलेली आहे, भगवंत किती दयाळू आहेत. तर मला ही जी घटना आहे माझ्या जीवनामधली अविस्मरणीय घटना आहे, मला या घटनेचं एक प्रमाण पाहिजे, प्रमाण अशी काहीतरी वस्तू मला द्या की जी माझ्याकडे कायम राहील आणि त्या घटनेची आठवण मी करत राहीन. तर विभीषण जे आहे आपल्या हातातलं एक मोठं भव्य कडं आहे, हां, सोन्याचं आणि हिरे माणकाने मडवलेलं, ते काढतात आणि त्याला देतात आणि त्याच्यासमोरच अदृश्य होतात, निघून जातात. तर ते कडं जे आहे ते आजही जगन्नाथपुरीमध्ये आहे, एका प्रायव्हेट गव्हर्नमेंटच्या ते अंडर आहे, त्या छोट्या मंदिरात ते लॉक करून ठेवलेलं आहे. ते पूर्वी दर्शनाकरता उपलब्ध होतं, आता ते त्यांनी दर्शन पण बंद केलं आहे, पण जगन्नाथपुरीमध्ये आहे मंदिर ते. आणि त्या मंदिरात ते कडं जे आहे त्याची आजही पूजा होते, विभीषणाचं कडं. कसलं प्रमाण आहे ते की भगवंत आपली सेवा स्वीकार करतात प्रामाणिकपणे सच्च्या हृदयाने. जो मनुष्य सेवा करतो भगवंताची त्यालाही जगन्नाथ भगवान नेहमीच प्रतिसाद देतात. हे जगन्नाथ भगवंत जे आहेत, हे जे विग्रह आहेत, हे आमच्या अजय गद्रींच्या घरून आलेले आहेत, मुंबईवरून गेल्या वर्षी पण आले होते. हां, त्यांच्या घरी मोठं मंदिर आहे जगन्नाथाचं, छोटंसं घर आहे पण मोठं मंदिर आहे. असं वाटेल की एवढ्या घरात एवढ्या मोठ्या मंदिराची गरज काय, असं वाटेल तुम्हाला. परंतु फार सुंदर सेवा करतात घर त्यांच्या, त्यांची आरती करतात, त्यांची पूजा करतात, त्यांना भोग लावतात, त्यांच्याकरता उत्सव करतात, सत्संग करतात, भक्तांना बोलवतात, अनेक प्रकारची सेवा करतात. आम्हाला निश्चित खात्री आहे कारण माझ्या घरात पण जगन्नाथ आहेत छोटेसे, आणि ते आम्हाला चित्रविचित्र अनुभव घरी पण देत असतात नेहमी रूपाने. आमचे एक भक्त आहेत, त्यांच्याकडं पण जगन्नाथ आहेत. तर एके दिवशी ते रात्री घरामध्ये जगन्नाथाला झोपवताना नवीन पाणी ठेवायला विसरले. आम्ही काय करतो, भगवंताला दिवसभर पाणी अर्पण करतो तीन चार वेळा, जेवण दिलं की पाणी, नाश्ता दिलं की पाणी, संध्याकाळी परत भोग केलं की पाणी, आणि झोपताना पण ते पहिलं पाणी बदली करून परत एक पाणी आपण ठेवतो झोपताना शयनाकरता. तर ते विसरले त्या दिवशी ठेवायला पाणी. सगळं केलं, सर्व विधी केल्या, देवाला झोपवलं आणि पाणी ठेवायला विसरले. स्वप्नामध्ये जगन्नाथ आले, उठवलं त्याला, हे ताण लागले पाणी दे. आणि ती भक्त बाई जी होती धावत उठली आणि बघितलं मंदिरात तर पाणीच नव्हतं, लगेच पाणी ठेवलं, मग तेव्हा झोप लागली परत. असे एका भक्ताचे अनेक भक्तांचे अनुभव आहेत. जगन्नाथ भगवंत फार विचित्र भगवंत आहेत. ते प्रत्येक भक्ताला जाणीव करून देतात की मी आहे, लाकूड नाही नुसता मी, मी आहे तुझ्याबरोबर, तुझ्या घरामध्ये निवास करतोय. म्हणून भक्तमंडळी जगन्नाथ बलदेव सुभद्रांना आपल्या एका कुटुंबाप्रमाणे वागवतात. आपल्या कुटुंबामध्ये आणखीन चार लोक राहतात, जगन्नाथ बलदेव सुभद्रा आणि सुदर्शन चक्र आहे ना बाजूला उभं आहे ना बॉडीगार्ड, तर हे आपले कुटुंबाचे सदस्य आहेत. तुम्ही आम्ही जे खातो तेच खातात, ते प्रेमाने ग्रहण करतात. जे काय सुखी रोटी आपण करतो घरामध्ये ती प्रेमाने अर्पण केल्यावर स्वीकार करतात, असे आपले जगन्नाथ भगवान आहेत. आणि ह्यावर्षी त्यांनी शरीर बदली केलेलं आहे. हां, नारद मुनींनी त्या दर्शन केलं होतं या अद्भुत रूपामध्ये, आणि नारद मुनींनी भगवंताकडे वरदान मागितलं होतं की तुमचं हे जे रूप आहे जे मी पाहिलेलं आहे, माझ्या मनामध्ये तुमच्याकरता प्रेम पूर्वी होतं, पूर्वी पण प्रेम होतं, पण तुमचं हे स्वरूप पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये कोटी कोटी गुणित प्रेम उत्पन्न झालेलं आहे, मी अनुभव करतो आहे आज. असं अद्भुत प्रेम मी आजपर्यंत कधी अनुभव केलं नव्हतं इतक्या लक्षावधी आयुष्याच्या कालावधीमध्ये. पण तुमचं हे रूप जे आहे यात काहीतरी अद्भुत शक्ती आहे, ज्याला पाहताच माझ्या मनामध्ये नुसता ओग आलाय, ओग भक्तीचा प्रेमाचा. माझी अशी इच्छा आहे, एक वरदान मागतो तुमच्याकडे, म्हणजे विनंती आहे तुमच्याकडे, की ज्या रूपाला पाहिल्यावरती माझ्या मनामध्ये असंख्य प्रमाणात प्रेम उत्पन्न झालं तुमच्याबद्दल, तेच रूप तुम्ही ह्या जगामध्ये प्रकट करावं. ज्या योगे या जगातले जितके लोक आहेत बद्ध अवस्थेमध्ये दुःख भोगत आहेत, त्यांना केवळ तुमचं दर्शन करून हे प्रेम प्राप्त व्हावं, प्रेम उद्भवून यावं हृदयातून त्यांच्या, केवळ तुम्हाला पाहून, अशी व्यवस्था करा तुम्ही. तर भगवंतांनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला नारद मुनींना की तुमची इच्छा पूर्ण होईल. नारद मुनी संत आहेत, ऋषी आहेत, देवऋषी आहेत, ते स्वतः आनंद घेतल्यानंतर ते इतरांना विसरत नाहीत. हां, मला आनंद झाला खूप, आता भक्तीचा अनुभव घेतला मी आज, धन्य झालं माझं जीवन, नाही, त्यावेळी माझे जे बालक, माझे जे बंधू आहे जगामध्ये शरीर धारण करून दुःख भोगतायत, त्यांचा कसा उद्धार करता येईल हा पण विचार त्यांच्या मनात सतत चालू असतो. त्या अति आनंदाच्या अनुभवाच्या प्रसंगामध्ये सुद्धा ते आपल्या लोक विसरले नाहीत. ते म्हणाले की माझ्या सगळ्या बांधवांना दर्शन होईल अशी व्यवस्था करा. म्हणून नारद मुनींच्या दिलेल्या वचनाला जागून भगवंत ह्या जगामध्ये प्रकट झाले जगन्नाथपुरीमध्ये. आणि आजही ही गोष्ट सत्ययुगातली गोष्ट आहे, जेव्हा वरदान दिलं गेलं, आणि आजही ते भगवंत जगन्नाथपुरीत उभे आहेत. त्यांना पाहणं म्हणजे पाहणं नव्हे, नेत्र उत्सव आहे तो. केवळ पाहण्याने आपलं हृदय स्वच्छ होऊन भक्ती उत्पन्न होऊ शकते. त्यांना जरा नीट बघा, त्यांच्या डोळ्याच्या आतमध्ये एक लाल रंगाची झालर आहे, झालर दिसते का तुम्हाला? जगन्नाथाच्या डोळ्याच्या गोलाकारामध्ये आतमध्ये एक लालिमा आहे, लालिमा. जेव्हा तुम्ही आई, सगळ्या ज्या बायका आहेत त्या सगळ्या आई आहेत, जेव्हा आपली एखादी कुठची आई आपल्या तान्ह्या बाळाला जेव्हा अशी बघत असते, ती काही तास बघू शकते आईला, मुलाला आपल्या. एक आई आपल्या तान्ह्या बाळाला दूध पाजल्यानंतर अशीच ती अनेक तास बघू शकते. त्यावेळी असं म्हटलेलं आहे की आपण जर नीट पाहिलं तर त्या प्रेमाने पाहिल्यामुळे त्या आईच्या डोळ्याच्या आतल्या भागामध्ये एक लालिमा निर्माण होते. जिथे आई बघत नाही आणि बघायला पण कोण नसतं, पण हे सत्य आहे. पुन्हा कधी जेव्हा घरात नवीन बाळ निर्माण होईल आणि जेव्हा ती आई आपल्या बाळाला एकांतात बघत असते तेव्हा नवऱ्याने किंवा भावाने जाऊन बघावं डोळ्यामध्ये काय चाललं आहे, तर त्या डोळ्यामध्ये आतल्या भागामध्ये एक लालिमा उत्पन्न होते केवळ प्रेमापोटी, कारण त्या अनंत प्रेमाच्या पोटी ती आई आपल्या मुलाला बघत असते, वात्सल्यापोटी, हां, मायेपोटी, ममतेपोटी. तर हे असं का आहे लाल? तर हे जगन्नाथ भगवान एका आईप्रमाणे आपल्या सगळ्या बालकांना प्रेमाने पाहत आहेत. जो कोणी त्यांना प्रत्यक्ष प्रेमाने निरखून भक्तीपूर्वक त्यांना पाहिल त्यांना त्याचा अनुभव येईल की तेही तुम्हाला बरोबर प्रेमाने पाहत आहेत. म्हणजे हा डबल उत्सव आहे, एक उत्सव तुम्ही बघायचा, तुम्ही त्यांना प्रेमाने पाहत आहात आणि ते देखील तुम्हाला प्रेमाने पाहत आहेत. त्याला म्हणतात नेत्रोत्सव. आणि त्या आदानप्रदानामध्ये आपल्यावरती अनंत कृपा होते, सगळी पापं नष्ट होतात, संचय नष्ट होतो आणि हृदयामध्ये भक्तीचा दीपकाचा उदय होतो, भक्तिदीपक उदयास येतो. असे जगन्नाथ भगवंत आहेत. ते जगन्नाथपुरीमध्ये राहतात पण ते तुमच्या गावात देखील आलेले आहेत. तुम्हाला तोच अनुभव, तोच तीच जाणीव, तीच अनुभूती प्राप्त व्हावी म्हणून ते तुमच्याकरता पण सेवा स्वीकार करण्याकरता इथेपर्यंत आलेले आहेत. आकार छोटा असेल पण त्याचा भाव तोच आहे. आपणही त्यांना त्याच भावनेने स्वागत केलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे, त्यांच्याकडे प्रार्थना केली पाहिजे. तर तोच लाभ जो जगन्नाथपुरीत होऊ शकतो तो तुम्हाला इथेही होऊ शकणार आहे, कारण जगन्नाथ भगवंत वेगळे नाही आहेत, सर्व व्याप्त आहेत, ते सर्व ठिकाणी व्यापलेले आहेत. त्यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही माझे बालक आहात, तुम्ही अनंत जन्मापासून या जगामध्ये बद्ध झालेला आहात, दुःख भोगत आहात, आता पुरे, आता माझ्या घरी परत या, माझं नाव घ्या, पाप करणं, चुकीचे कामं करणं सोडून द्या, माझा प्रसाद खा, माझं दर्शन घ्या आणि या जीवनाच्या अंतक्षणी माझ्याकडे परत या. या चिमणांनो परत फिरारे. हां, आता आपण पक्षी समजो असू, संध्याकाळी घरी पोचतो ना परत, आपण दिवसभर वनात भटकतो कुठे कुठे कुठे, संध्याकाळी परत आपल्या घरात परततो. तर ते म्हणतात की ह्या जगाच्या जीवनाच्या अंतिम क्षणी परत आपल्या घरी, आपल्या घरकुलात या, पुन्हा पुन्हा इथे दुःख भोगण्याकरता येऊ नका, जन्म मृत्यू जरा व्याधी या कष्ट भोगण्याकरता येऊ नका, खूप कष्ट भोगले आपण, आता आपल्या घरी या परत, असे आपल्याला साथ घालत आहेत, आपल्याला बोलावत आहेत ते. आणि तो त्यांनी मार्ग पण दिलेला आहे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. ते म्हणतात फार सोपा मार्ग आहे, केवळ माझं नाव घ्या, तुमची योग्यता असो नसो, पंडित तुम्ही असाल नसाल, ब्राह्मण असाल नसाल, हां, धनवान असाल विद्यावान असाल नसाल, अशिक्षित सुशिक्षित असाल, सुंदर असाल कुरूप असाल, लहान असाल वृद्ध असाल, कुठच्याही अवस्थेत असाल, माझं केवळ नाव घ्या बस. गृहस्थ असाल, संन्यासी असाल, नसाल, काही फरक पडत नाही. जिथे आहात तिकडे राहा, जे करत आहात ते करा, माझं नाव घ्या. मांसाहार, व्यभिचार, नशा आणि जुगार हे सोडून द्या, महत पाप सोडून द्या आणि माझा प्रसाद खा बस, मला अर्पण करा आणि भोजन म्हणून खा. मला खाणं तर आवश्यकच आहे पण ते खाण्याच्या आधी फक्त मला अर्पण करा प्रेमपूर्वक शुद्धतेने आणि मग तो प्रसाद ग्रहण करा बस. एवढं केल्याने ह्या जीवनाच्या अंतक्षणी आपण सर्वजण दुःख समाप्त करून भगवंताच्या घरी जाऊ शकतो. ह्याच आशेने ते ह्या जगामध्ये आलेले आहेत की मला सोडून जगामध्ये भटकणारे हे अनंत जीव जे आहेत ते कशाही कशाप्रकारे माझ्याकडे पुन्हा येतील या इच्छेने भगवंत इथे आलेले आहेत. आपल्याला पुकारत आहेत ते. असे कुठचे भगवंत आहेत जे आपलं मंदिर सोडून गाडीत बसून तुमच्या दाराशी येणार? बघितलं तुम्ही आता ना, आज बघितलं ना, आपल्या दारात आल्यानंतर दारात ना बाई येते दिवा घेऊन आणि ती दिवा अर्पण करते आणि दाराद्वारे दाराद्वारे कोण जात आहे? भगवंत. पाहिलं ना आपण आज, भगवंत जात आहेत ह्या दारातून त्या दारामध्ये आणि त्या दारातून एक एक बाई बाहेर येते आणि ती आरती करते, मग पुढे मग पुढे मग पुढे. आहेत दयाळू भगवंत ना, भरपूर दयाळू आहेत. त्यांची ही दयाळू प्रवृत्ती जी आहे ती आपण समजून त्यांच्या या हाकेला आपण प्रतिसाद देऊया आणि ह्याच जीवनाच्या क्षणी अंतिम क्षणी त्यांच्या घरी जायचा निश्चय करूया. सर्वांनी एकदा म्हणायचं आहे, हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। आणि एक छोटीशी गोष्ट शेवटची, ते म्हणजे हा महिनासुद्धा एक विशिष्ट महिना आहे, मार्गशीर्ष महिना। या महिन्याच्या एकादशीला भगवान कृष्णांनी अर्जुनाला गीता ऐकवली, मोक्षदा एकादशी। या दिवशी महाभारताचं युद्ध सुरू होणार होतं, त्यावेळी अर्जुन भ्रमामध्ये गेले, त्यांना भ्रम झाला, त्यांनी धनुष्याने बाण टाकला, मी युद्ध करणार नाही असं म्हटलं। तर त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये दोन सेनांच्या मध्ये व्याकुळ होऊन अर्जुनाने दुःख व्यक्त केलं, त्यावेळी हा ऐतिहासिक उपदेश जो आहे ज्याला आपण भगवद्गीता असं म्हणतो, ते गाणं आहे, गीत आहे, गीत भगवंताचं, ते भगवंतांनी अर्जुनाला ऐकवलं। असं म्हणतात की 40-45 मिनटाच्या मध्ये ते त्यांनी ऐकवलं, कारण जास्त वेळ नव्हता तिथे फार कथा करण्याकरता। थोडक्यामध्ये त्या अर्जुनाला त्यांनी इतकं मोठं रहस्य जे आहे ते 700 श्लोकामध्ये वेगामध्ये समजावलं, ज्याचा परिणाम म्हणून अर्जुनाने पुन्हा धनुष्य उचललं आणि काय म्हणाले, करिष्ये वचनम तव, आत्ता तुम्ही जे काय सांगाल ते मी करणार, आणि त्याप्रमाणे पुढचं युद्ध केलं आणि अर्जुन विजयी झाले। यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः, ज्या ठिकाणी योगेश्वर कृष्ण आणि अर्जुन उभे आहेत त्या ठिकाणी नीती विजय आणि ऐश्वर्य संपूर्ण प्रचूर मात्रेमध्ये उपलब्ध आहे, आणि ती गीता जी आहे ते आपलं धन आहे, कारण आपल्या देशाच्या कुरुक्षेत्र नावाच्या पवित्र ठिकाणी ज्या ठिकाणी नंतर युद्ध झालं त्या पवित्र ठिकाणी भगवंतांनी एका मोठ्या वृक्षाच्या खाली बसून अर्जुनाला हा उपदेश केलेला आहे। सर्व जगमान्य उपदेश आहे हा, सर्व धर्माचे पंडित हा उपदेश मानतात की हे प्रमाण आहे, हा आध्यात्मिक उपदेश आहे, दिव्य उपदेश आहे, कुठच्याही साधारण व्यक्तीने सांगितलेला उपदेश नाही आहे। यातला प्रत्येक अर्थ आपण समजून घेतला असं म्हटलेलं आहे की या 700 श्लोकातील एखादा श्लोक घेऊन त्यातला एक चतुर्थांश भाग जरी आपण आपल्या जीवनामध्ये उतरवला तरी आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो, इतकी शक्ती श्लोकामध्ये आहे। आणि या महिन्यामध्ये कारण भगवंतांनी ही गीता आपल्या अर्जुनाला ऐकवली, त्या निमित्ताने ह्या महिन्यामध्ये आमच्या संस्थेमध्ये हीच गीता अनंत प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये आपण वाटतो, ज्या योगे प्रत्येक घरामध्ये ही हा उपदेश पोचावा, भगवंतांचं म्हणणं काय दिव्य मुखातून निघालेलं ते आपल्याला कळावं, आपल्यापर्यंत पोचावं, आपल्या जीवनात उतरावं म्हणून ही व्यवस्था केली आहे। प्रभुपादांनी ही भगवद्गीता जी आहे ती 85 भाषेमध्ये अनुवाद करून घेतलेला आहे, अशी कुठचीही गीतेची प्रत जी आहे ती जगात उपलब्ध नाही आहे, त्याची 85 जगाच्या भाषेमध्ये ही गीता उपलब्ध आहे। साक्षात अरबी भाषेत सुद्धा ही उपलब्ध आहे, जी आपण उलटी वाचतो उलट्या दिशेने, अरबी आणि उर्दू भाषेत देखील ही भगवद्गीता भक्तांनी अनुवाद केलेली आहे। अनेक धर्मातले लोक ह्याचे पालनपण करतात, महात्मा गांधी म्हणतात की रोज उठल्यानंतर मी सकाळी भगवद्गीतेच्या श्लोकांनी माझ्या बुद्धीला नाहू घालतो। आपण पाण्याने आंघोळ करतो ना, पाण्याने शरीराची आंघोळ, आपली स्किन साफ करतो। महात्मा गांधी म्हणतात की मी रोज सकाळी उठल्यानंतर भगवद्गीतेच्या श्लोकांनी बुद्धीला आंघोळ घालतो आणि बुद्धीला शुद्ध करतो, अशी आपली भगवद्गीता। मला आपली विनंती आहे, ज्यांच्याकडे भगवद्गीता नसेल त्यांनी जरूरी भगवद्गीता घ्यावी, केवळ 100 रुपयामध्ये ही गीता उपलब्ध आहे। 100 रुपयात काय मिळतं आजकाल, डाळसुद्धा 1 किलो मिळत नाही, मला माहिती आहे ना तुम्हाला। तर ते अमूल्य ज्ञान जे आहे ते इतक्या छोट्या, इतकं मोठं पुस्तक इतक्या कमी किमतीत उपलब्ध आहे, आणि ते जशी आहे तशी घरी येऊन ठेवायची नाही आहे, ते वाचायची पण आहे आणि समजून पण घ्यायची आहे, ती सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेली पण आहे। तुम्हाला माझी विनंती आहे की ह्या गीता जयंतीच्या मोक्षदा एकादशीच्या पवित्र महिन्यामध्ये आपण सर्वांनी ती गीता घ्यावी आणि आपलं जीवन धन्य करून घ्यावं। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।